यिर्मया अध्याय 7. यिर्मयासाठी परमेश्वराकडून जे वचन आले ते असे, ते म्हणाले, यिर्मया, परमेश्वराच्या घराच्या दारात उभा राहा आणि हे वचन घोषित कर. हे यहुदातील लोकाहो, जे तुम्ही सर्व परमेश्वराची उपासना करायला या दारातून आज जाता, ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. सैन्यदेश परमेश्वर इस्रायलचा देव असे म्हणतो, तुम्ही आपली वाट नीट करा आणि चांगले ते करण्याचा प्रयत्न करा, आणि तुम्ही असे केल्यास मी तुम्हास या ठिकाणी राहू देईन. परमेश्वराचे मंदिर, परमेश्वराचे मंदिर, परमेश्वराचे मंदिर हे आहे. असे खोटे बोलणाऱ्या वाईट गोष्टीस स्वतः सोपवून देऊ नकोस, कारण जर तू आपला मार्ग नीट केलास आणि चांगले ते केलेस, जर तू शेजारी आणि मनुष्यामध्ये पूर्णपणे न्याय केला, जर तू देशात राहणाऱ्यांचे, अनाथांचे आणि विधवेचे शोषण करणार नाहीस आणि या स्थानात निर्दोष रक्त पाडणार नाहीस आणि स्वतःचे नुकसान करून घ्यायला इतर देवांच्या मागे चालणार नाहीस, तर या स्थानात जे राष्ट्र पुरातन काळी तुमच्या या पूर्वजांना मी सर्व काळासाठी दिला होता, त्यामध्ये मी तुला राहू देईन. पहा, तुम्ही फसव्या गोष्टीवर विश्वास ठेवत आहात, जे तुमची काही एक मदत करू शकत नाही. तुम्ही चोरी, खून आणि व्याभिचार आणि खोटी शपथ व्हाल आणि बालमूर्तीस धूप जळाल आणि ज्या देवांना तुम्ही जाणले नाही त्याच्या मागे चालाल. मग ज्या घरात माझ्या नावाची घोषणा होते तिथे तुम्ही येऊन माझ्यासमोर उभे राहून असे म्हणाल का, आम्ही तारलो गेलो आहोत? म्हणजे तुम्ही हे सर्व घृणित काम पुन्हा कराल. ज्या घराला माझे नाव आहे ते तुमच्या दृष्टीने दुसरे काही नसून लुटारूंना लपण्याची जागा आहे का? पहा, माझ्या दृष्टीस असे आले आहे असे परमेश्वर म्हणतो. तर तुम्ही शिलो येथील जे माझे ठिकाण होते तिथे जा, ज्यात माझे पहिल्याने नाव वसवले आणि त्याचे मी आपले लोक इस्रायलच्या दुष्कृत्यामुळे जे केले ते पहा. इस्रायलच्या लोकांनो, तुम्ही सर्व दुष्कृत्य करीत होता. परमेश्वर असे म्हणतो, मी पुन्हा पुन्हा तुमच्याशी बोललो पण तुम्ही माझे ऐकण्यास नकार दिला. मी तुम्हास बोलवले पण तुम्ही उत्तर दिले नाही. म्हणून शिलोचे जसे मी केले त्याचप्रकारे ज्या घरास माझे नाव आहे आणि ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता व जे ठिकाण मी तुम्हास व तुमच्या पूर्वजांना दिले तसे करेन. इफ्रायमामधील तुमच्या भावांना मी माझ्यापासून जसे दूर केले तसे मी तुम्हास माझ्यापासून दूर करेन. यिर्मया तुला सांगतो, या लोकांसाठी प्रार्थना करू नकोस आणि त्यांच्यासाठी याचना व आळवणीही करू नकोस किंवा त्यांच्या मदतीकरता मला विनू नकोस, कारण मी तुझी प्रार्थना ऐकणार नाही. ते लोक यहुदा शहरात आणि यरुशलेमच्या रस्त्यावर ते काय करीत आहेत हे तुला दिसत नाही काय? मला संताप आणावा म्हणून मुले लाकडी गोळा करत आहेत आणि वडील सरपण पेटवत आहेत. स्त्रिया आकाशाच्या राणीसाठी कणिक मळत आहे आणि इतर देवतांना अर्पण करण्यासाठी म्हणून पेयरपणे ओतत आहेत. परमेश्वर असे म्हणतो, ती मला राग आणतात काय? ते स्वतःलाच संताप आणत आहेत, म्हणजे त्यांच्यावर लाज यावी यास तो परमेश्वर असे म्हणतो. मी या जागेवर माझा संताप मनुष्यावर, प्राण्यांवर, झाडांवर आणि पिकांवर येईल. तो जाळून टाकणार आणि कुणीही तो विसरू शकणार नाही. सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो, तुम्ही आपले होमर्पणे आपल्या यज्ञास जोडा आणि मांस खा, कारण मी जेव्हा तुमच्या पूर्वजांना मिस्रमधून बाहेर आणले तेव्हा मी त्यांच्याकडे काही एक मागितले नाही. मी त्यांना होमर्पणे आणि यज्ञे याबद्दल आज्ञा दिली नाही. मी त्यांना फक्त पुढील आज्ञा दिली, माझी आज्ञा पाळा मग मी तुमचा देव होईल व तुम्ही माझे लोक व्हाल. तर मी आज्ञा केलेल्या सर्व मार्गात चाला म्हणजे तुमचे चांगले होईल. पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही, ते त्यांच्या दुष्ट अंतकरणाच्या त्यांच्या स्वतःच्या हट्टी योजनेनुसार जगले, म्हणून ते पुढे येण्याऐवजी मागे गेले. तुमच्या पूर्वजांनी मिसर सोडला त्या दिवसापासून आजवर मी माझे सेवक तुमच्याकडे पाठवले आहेत. माझे सेवक संदिष्ट आहेत. मी पुन्हा पुन्हा त्यांना तुमच्याकडे पाठवले पण त्यांनी माझे ऐकले नाही, त्यांनी लक्ष दिले नाही, त्यांनी आपली मान ताट केली. ते त्यांच्या पूर्वजापेक्षा अधिक दुष्ट होते. तर त्यांना हे वचन सांगितले तरी ते तुझे ऐकणार नाहीत. तू त्यांना या गोष्टी घोषित केल्या तरी ते तुला उत्तर देणार नाहीत. म्हणून तू त्यांना पुढील गोष्टी सांग, ज्या राष्ट्राने परमेश्वराचे म्हणजेच त्याच्या देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत आणि शिक्षा घेतली नाही ते हेच आहे. सत्यता ही त्याच्या मुखातून छेदून टाकलेली आहे. यरुशलेमे, तुझे केस कापून दूर फेकून दे. उजाड डोंगर माथ्यावर जाऊन शोक गीत गा, कारण परमेश्वराने रागाच्या भरात या पिढीला नाकारले आणि सोडले आहे. कारण परमेश्वर असे म्हणतो, यहुदाच्या लोकास पापे करताना मी पाहिले आहे. त्यांनी वापरण्यात नसलेल्या गोष्टी ज्या घराला माझे नाव आहे ते भ्रष्ट करायला ठेवल्या आहेत आणि त्यांनी बेन हिनोमाच्या दरीत तोफेची उच्चस्थानी बांधली आहेत. त्या ठिकाणी ते स्वतःच्या मुलामुलींना अग्नीत जाळण्यासाठी देत असत. अशी आज्ञा मी दिलेली नाही आणि असे काही माझ्या मनातही आले नाही. परमेश्वर असे म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत पुन्हा कधी तोफेत व बेन हिनोमची दरी असे म्हटले जाणार नाही, तर तिला ते सहाराची दरी म्हणतील, की आणखी एका मृतालाही पुरण्यास जागा राहणार नाही इतकी वेळ येईपर्यंत ते तोफेत मध्ये मृतांना पुरतील. प्रति आकाशातील पक्ष्यांचे आणि पृथ्वीवरील पशुस अन्न असे होतील आणि त्यांना हकलावायला तेथे कोणी नसेल. यहुदाच्या गावातील यरुशलेमच्या रस्त्यावरील उल्हासाच्या व आनंदाच्या कल्लोळचा मी शेवट करीन. वधूवराचा शब्द उमाटणार नाही, कारण भूमी ओसाड होईल.